یا قہیر وصیت کرتے تاں کی تیاس پجائی اپنے کو تو بسر
داس اپنے کو تو بسر
چرن تور من پائی
چرن تور من پائی
یا کہیر تو کرتے تاں کی تیاس پجائی
جا کہی دے بس تو کرتے تاں کی تیاس پجائی
اکات کتھا کتھن نہ جا
تیری اکات کتھا کتھن نہ جا
کتھن نہ جائی
کتھا کتھن نہ جائی
گن نیدان سکھ دا تو کرتے تاں کی تیاس پجائی
جا کہی دے بس یا تو کرتے تاں کی تیاس پجائی
سو سو کرم کرت ہے پرانی
سو سو کرم کرت ہے پرانی
جیسی تم لکھ پائی
جیسی تم لکھ پائی
سیوک کو سیوا دینی
سیوک کو تم سیوا دینی
درشن دیکھ اگائی
درشن دیکھ اگائی
جان کہیر وصیا تو کرتے تاں کی تیاس پجائی
جا کہی دے وصیا تو کرتے
ਸਤਿਕਾਰਯੋਗ ਸਾਧ ਸੰਗਤ ਜੀਓ, ਸਿਆਣਿਆਂ ਸਤਿਪੁਰਸ਼ਾਂ ਦਾ ਕਥਨ ਹੈ, ਜੇ ਕਿਸੇ ਭਾਂਡੇ ਵਿੱਚ ਕੋਈ ਵਸਤ ਪਾਣੀ ਹੋਵੇ ਤਾਂ ਉਸ ਭਾਂਡੇ ਨੂੰ ਪਹਿਲਾਂ ਖਾਲੀ ਕਰਨਾ ਪੈਂਦਾ ਹੈ। ਅਗਰ ਪਹਿਲੀ ਵਸਤ ਅਸੀਂ ਨਹੀਂ ਕੱਢਾਂਗੇ ਤਾਂ ਦੂਸਰੀ ਵਸਤ ਨਹੀਂ ਪੈ ਸਕਦੀ। ਸਤਿਗੁਰੂ ਜੀ ਬਖਸ਼ਿਸ਼ ਕਰਕੇ ਸਮਝਾਉਂਦੇ ਹਨ ਕਿ ਐ ਜੀਵ, ਤੇਰੇ ਹਿਰਦੇ ਰੂਪੀ ਭਾਂਡੇ ਵਿੱਚ ਜੋ ਕੁਝ ਹੁਣ ਤੱਕ ਵਿਕਾਰਾਂ ਦੀ ਮੈਲ ਦਾ ਗੰਧ तेरी अपनी मन मत कारण इकट्ठा होया पिया है, इसनू सतगुर दी बाणी नाल बाहर कढ़न दा जतन कर, ताके तेरे इस हिरदे रूपी भांडे विच उस सृष्टि दे सिरजनहार ते सब दियां शुभ भावनावां पूरियां करन वाले वाहिगुरु जी दा वास हो जाए, जिस दे हिरदे अंदर मेरे दाता जी दा वासा हो जाए, फिर उसनू मंगन दी भुख ही नहीं रहिंदी। इसे लई सतगुरु गुरु अर्जन दे पातशाह सानू गुरमत दी सोझी करांदे होए आख रहे हन, ऐ दुनिया दे लोगो मैं भी शुकराना कर रहा हां, तुसी भी आखो के हे प्रभु जी जिस दे हिरदे अंदर तुसी वस जांदे हो उस दी तुसी हरेक आस पूरी कर देंदे हो, अपने सेवक नू तुसी कदे नहीं विसरदे, ना ही थोड़ा सेवक थानू कदी भुलाउंदा है, क्योंकि उस दे मन विच थोड़े चरणा दी धूड़ी प्यारी लगती है। हे सारे गुणा दे खजाने सुख देन वाले मालक जी, थोड़ी वड्याई सब तो उच्ची है, तुसी केहो जाए हो, तुसी किन्ने महान ते वड्डे हो, ए उपमा बयान नहीं कीती जा सकती। हे प्रभु जी हर जीव ओही ओही कर्म इस संसार विच करदा है, जेहो जी आग्या तुसी उस दे मस्तक ते लिख दिती, अपने सेवकां तुसी अपनी सेवा भगती दी दात बख्शी होई है, ओ सेवक थोड़ा दर्शन करके सदा ही रजिया रहिंदा है। हे वाहिगुरु जी जिस मनुख नू तुसी आप समझ बख्श दे हो, उसनू तुसी सारे जीवा अंदर एक रस समाए हुए दिखाई देंदे हो, सतगुरां दी कृपा नाल उनां दे अंदरों अग्यान दा हनेरा मिट जांदा है, ते उस मनुख दी सोभा बड़ियाई सब पासे पसर जांदी है। हे नानक आख ओही मनुख ज्ञानवान ते सुरत अभ्यासी है, अते प्यारे मिठे सुभाव वाला है, जिस ते प्रभु जी दयावान हुंदे हन, ऐसे मनुख नू परमात्मा कदी भी मन तो नहीं विसरदा। गुरु प्यारे सतसंगी जनो सानू भी ओ ना भुले, असी सारे उस दी बनाई कृत भाव उस दी सृष्टि दे जीवा नाल प्यार करना सिखिए, ए विश संसार तुम देख दे एहो हर का रूप है, सब घट राम बोले रामा बोले, राम बिना को बोले रे, इत्थे ऐसा है ही कोई नहीं जेड़ा उस दे एक नूर तो बिना पैदा होया होवे, एक नूर ते सब जग उपजया, ऐ जीव एक कीड़ी तो लैके हाथी तक दे जानवर अंदर भी समाए हुए नू वेख के आख दाता तेरे कवन कवन गुण कह कह गावा, तू साहेब गुणी निधान तुमरी महिमा वर्ण न साकू, तू ठाकुर ऊच भगवान, सच आख दे तेरे अंदर उस प्यारे जी दा वासा हो जाए, वाहिगुरु जी तेरे गुण बहुते मैं एक ना जानया, मैं मूर्ख किश दीजै, प्राणवत नानक सुन मेरे साहिबा डुबदा पत्थर लीजै। इस तरह बेनतियां करिए गुरु कृपा सदका साडे हिरदे विच किते वाहिगुरु जी दा वास हो जाए, ते साडियां भी मन दियां शुभ भावनावां पूरियां हो जान, ते फिर असी सदा ही गाइए
जा कै हिरदे वसिया तू करते ताकि तयास पुजाई,
जा कै हिरदे वसिया तू करते
अपने को तू बिसरना ही
दास अपने को तू बिसरना ही
चरण दूर मन पाई
चरण दूर मन पाई
जा कहिर बसिया तू करते ताकि त्यास पुजाई जान कहिर दे बसिया तू करते ताकि त्यास पुजाई जान कहिर दे वसिया तू करते ताकि त्यास पुजाई।